समास आठ, काळरूप निरूपण. निश्चल निराकार परमात्मा स्वरूपात काळ नाही, परंतु जेव्हा दृश्यविश्व निर्माण होते तेव्हा काळाची सत्ता चालते. ह्या काळाच्या तडाख्यातून कोणी सुटत नाही. मात्र विवेकाने जो ह्या विश्वाचे, देवाचे आणि आपले मूळ स्वरूप जाणून घेईल तो मात्र अगदी प्रपंच करीत असला तरी समाधानात राहू शकतो. म्हणूनच ह्या संसाराच्या बाजारात देवाचा नफा पाहावा, म्हणजे देवाची प्राप्ती करून घ्यावी. त्यासाठी मागील झाले ते सर्व विसरून आजच या मार्गाला, प्रयत्नाला लागावे. सामान्य माणसाला हे परत परत सांगण्याचे संतांना कष्ट वाटत नाहीत, म्हणूनच आपण मात्र खरा स्वार्थ साधावा.
श्रीराम मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार, सृष्टिक्रमे आकार आकारला. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसोन आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलिले विलंबास, त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत. पळघटिका प्रहर दिवस, अहो रात्र पक्ष मास, षड्मास वरी युगास ठाव झाला. कृतत्रेत द्वापार कली, संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्ये आगळी शास्त्री निरोपिली. उत्पन्न काळ सृष्टी काळ, स्थिती काळ संवार काळ, आद्यंत अवघा काळ विलंब रूपी. जे जे जये प्रसंगी झाले, तेथे काळाचे नाव पडिले, बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. पर्जन्य काळ शीत काळ, उष्ण काळ संतोष काळ, सुख दुःख आनंद काळ प्रत्यये येतो. जन्म काळ बाळत्व काळ, तारुण्य काळ वृद्धाप्य काळ, अंतकाळ विषम काळ वेळ रूपे. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ पुण्य काळ, सकळ वेळा मिळवून काळ तयास म्हणावे. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती. ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेकी दृष्टी घाली, विवरता विवरता लाधली पूर्वापार स्थिती. प्रपंची असोन परमार्थ पाहे, तोही ये स्थिती तेलाहे, प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ, विवेके करून तत्काळ परलोक साधावा. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा. बरे आमचे काये गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले भोगिती आता. पुढेही करी तो पावे, भक्तियोगे भगवंत फावे, देव भक्त मिळता दुणावे समाधान. येथील येथे अवघे चिराहते ऐसे प्रत्ययास येते कोण काये घेऊन जाते सांगा नाका पदार्थी असावे उदास विवेक पहावासावकाश येणे करिता जगदीश अलभ्य लाभे जगदीशा परता लाभ नाही कार्या कारण सर्व काही संसार करीत असताही समाधान मागा होते जनकादिक राज्य करिताही अनेक तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती हाट भरला संसाराचा नफा पहावा देवाचा तरीच या कष्टाचा पर्याय होतो इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे काळरूप नाम समास आठवा श्रीराम।